ओम शांती। आपण हे पाहत आहोत की परमेश्वराचं कर्तव्य काय आहे। परमेश्वराच्या कर्तव्याविषयी आपली चर्चा होती की परमात्मा जे कार्य करतात ते जगात कोणीही करू शकत नाही, ते असंभव आहे। आणि जे मनुष्य कार्य करताय ते कार्य परमात्मा मुळीच करत नाही। मग कुठलं असं कर्तव्य किंवा कार्य आहे जे परमात्माच करू शकतात आणि जगात कोणीही करू शकत नाही। एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देते। UN मध्ये खूप मीटिंग्स होतात शांतीसाठी। वी वॉन्ट पीस। शांतीसाठी सगळे एकत्र होतात, शांतीविषयी चर्चाही होते। परंतु ज्यावेळेस बाहेर निघतात चर्चा करून तर आपसातच इतके मतभेद होतात की दे कम आउट विथ पीसेस। आज स्थिती अशी झाली आहे की जगात शांती निर्माण करणं हे कुठल्याही मानवाच्या हातात नाही आहे। अवश्य आपल्या सगळ्यांच्या मनात इच्छा आहे की शांती स्थापन व्हावी, रामराज्य स्थापन व्हावं, हो। परंतु शांती कुठल्याही मनुष्याच्या हाताद्वारे स्थापन होऊ शकत नाही। किंवा रामराज्य आज आपल्या गांधी बापूजींची पण खूप मोठी ही कल्पना होती की रामराज्य आपल्याला स्थापन करायचं आहे। रामराज्याची कल्पना जी त्यांच्याकडं होती ती एक वेगळ्याच पद्धतीचे रामराज्य, ज्या रामराज्यात सुख आहे, शांती आहे, एकमेकांप्रती आदर आहे, सन्मान आहे, एकमेकांप्रती रेस्पेक्ट आहे, असे एक सुंदर त्यांच्या समोर कल्पना रामराज्याची होती, ज्या ठिकाणी अत्याचार नाही, भ्रष्टाचार नाही, पाप नाही, लुटालूट नाही, मारामारी नाही, असे एक सुंदर रामराज्याची कल्पना गांधी बापूजींसमोर होती। आणि अशा एक सुंदर रामराज्याची स्थापना करण्याची त्यांची धडपड होती आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नही खूप केले। त्या प्रयत्नात त्यांनी अंग्रेजी लोकांना, ब्रिटिशर्स लोकांना भारतातून बाहेर काढलं आणि एका प्रकारे आपण असं म्हणू भारताला स्वातंत्र्यता दिली। भारत आपला स्वतंत्र अवश्य झालाय, परंतु काय रामराज्य स्थापन झालंय? काय आपण म्हणू शकू का की जे गांधीजींची कल्पना होती त्या स्वरूपातच खरोखर रामराज्य आपण आणलेलं आहे? त्यांचे प्रयत्न भरपूर होते, त्यांनी तशी वाटचालही केली होती, परंतु त्या रामराज्याला आणण्यासाठी आपण सर्वजण काय करतोय? म्हणजेच सांगायचं तात्पर्य की स्वर्ग स्थापन करणं, रामराज्य स्थापन करणं किंवा शांती स्थापन करणं हे मानवाच्या हातात नाहीये। 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीच्या अशा एक शाळेच्या कार्यक्रमाच्या वेळेस आपण खास पाहतो की मुलं घरी येतात आणि आईला म्हणतात की अगं आई, आमच्या शाळेत कार्यक्रम ठेवलेला आहे फॅन्सी शोचा, आणि ह्या फॅन्सी शोच्या कार्यक्रमात मलाही काहीतरी बनायचं आहे, तर तू मला काहीतरी बनव, मला काहीतरी तयार कर। आई खूप विचार करणार की मी माझ्या बाळाला काय बनू। विचार करून करून शेवटी ती अशी ठरवते की या फॅन्सी शोच्या कार्यक्रमात मी माझ्या बाळाला श्रीकृष्णासारखं तयार करेन। ती आपल्या बाळाला श्रीकृष्णासारखं तयार करते आणि कार्यक्रमात आपण पाहतो की तो मुलगा खूपच सुंदर दिसत आहे आणि त्याला पहिला पारितोषिक मिळालं। आईला अतिशय आनंद त्या ठिकाणी होतो, मुलालाही आनंद होतो की जे मी विचार केला की मी माझ्या मुलाला श्रीकृष्णासारखं तयार करेन आजच्या या कार्यक्रमासाठी, ते माझी संकल्पना किंवा माझी निवड ही बिलकुल बरोबर होती आणि आज माझ्या मुलाला प्रथम पारितोषिक मिळत आहे। आता मी प्रश्न आपल्या सगळ्यांना करत आहे, आई आपल्या बाळाला श्रीकृष्णासारखं सजू शकते? काय कुठलीही आई आपल्या बाळाला श्रीकृष्णासारखं घडू शकते का? जिजाबाई होते ज्यांनी शिवाजी महाराजाला घडवलं, अशी जिजाबाई आज आहे जे शिवाजी महाराजांना घडवू शकणार आहे? विचार करा, हे सर्वसामान्य गोष्ट नाहीये। हे कार्य फक्त एक ईश्वराचं आहे, एक परमेश्वराचंच आहे। की मानवाला देव बनवणं, नराला नारायण बनवणं आणि नारीला लक्ष्मी बनवणं हे कर्तव्य फक्त परमेश्वराचंच आहे. किंवा आपण म्हणू की ही जी सृष्टी आज नरकमय झालेली आहे, या नरकमय सृष्टीला स्वर्गमय बनवणं हे एक फक्त ईश्वराचंच काम आहे आणि परमात्मा स्वतः येऊन आता ते कर्तव्य करत आहे. म्हणून सांगण्यात आलं की जे कार्य परमात्मा करतात ते कार्य या सृष्टीवर कोणीही करू शकत नाही आणि जे कार्य मनुष्य करताय परमात्मा ते कार्य कधीच करत नाही. अनेक प्रकारचे रिद्धी सिद्धीद्वारे चमत्कार करणारे हे जे काम आहे हे असे कार्य परमात्मा मुळीच करत नाही आणि म्हणून आपण कधीही या गैरसमज मध्ये येऊ नाही की भौतिक हे परमात्माच आहे. पहिली गोष्ट, परमात्मा तो आहे ज्याला स्वतःचं देह नाही आणि ज्या आत्म्याला, कारण की प्रत्येक आत्म्याला स्वतःचं देह आहे, मग किती का त्यांनी विशेष कार्य करून दाखवणार. परंतु परमात्मा तो आहे ज्याला स्वतःचं देह नाही आणि ज्यांना स्वतःचं देह आहे त्यांना परमात्मा म्हणता येत नाही. आज जगात असे अनेक आहे जे स्वतःला भगवान म्हणतात, परंतु ते शक्य नाहीये. भगवान फक्त एक आहे, ज्यांच्यासाठी म्हणण्यात येतं सबका मालिक एक है, किंवा आपण म्हणतो सबका ईश्वर एक है. आपण असंही म्हणतो गॉड इज वन. हे सगळं ज्यावेळेस आपण म्हणत असतो तरी सिद्ध होत आहे की ईश्वर एक आहे. ईश्वर अशी एक सत्ता आहे जो संपूर्ण सृष्टीचा रचयिता आहे. सर्व धर्मातले लोक त्यांना मान्य करतात, ते सर्वोच्च आहे आणि त्यांच्या मनात कोणाबद्दलही भेदभाव नाहीये, त्यांना पण परमात्मा म्हणे. परमात्मा असा आहे की तो मनुष्यापेक्षा बिलकुल विरक्त वेगळा आहे. परमात्मा आपल्या कर्तव्याने खूप महान आणि श्रेष्ठ आहे. परमात्मा कधीही जन्म आणि मृत्यूच्या फेरीत येत नाही. म्हणून गीतेत खूप सुंदर आहे की मी मनुष्य सदृश्य जन्म घेत नाही, मी मातेच्या गर्भातून जन्म घेत नाही, मी परकाया प्रवेश करतो. परकाया प्रवेश म्हणजेच की त्याला स्वतःचा देह नाही, तो दुसऱ्यांच्या देहात प्रवेश करतो. आणि आजचा जो मानव आहे भले खूप श्रेष्ठ कर्म करत आहे, अनेकांना उपदेश देण्याचं कार्य करत आहे, आपण बेशक म्हणू की ते पण समाजासाठी खूप मोठा आधार आहे, परंतु ते परमेश्वराचं परिचय देण्याचा प्रयत्न करताय, परंतु ते स्वतः परमेश्वर नाहीये. परमात्मा एक आहे, निराकार आहे आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण परमधाम आहे. परमात्म्याला सर्व धर्मातले लोक मान्य करणार तेव्हाच आपण त्यांना परमात्मा म्हणू. कारण की आज आपण जगात पाहतोय अनेक प्रकारचे धर्म आहे आणि प्रत्येक धर्माची लोक ज्यावेळेस हा ईश्वर आहे या पद्धतीने ज्यावेळेस म्हणणार तेव्हाच आपण त्यांना ईश्वर मान्य करू. खुर्ची आहे, खुर्चीला तुम्ही खुर्ची म्हणा, चेअर म्हणा, बैठक म्हणा, परंतु त्याचं ज्यावेळेस डेफिनेशन केलं जाणार आहे त्यावेळेस सगळ्यांचं डेफिनेशन एकच निघाला पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू की हा ही खुर्ची किंवा बैठक किंवा चेअर अनेक दावा आहे पण वस्तू ती एकच आहे. त्याच पद्धतीने अनेकांनी परमेश्वराचा परिचय भले वेगळ्या वेगळ्या भाषेत दिलेला आहे, परंतु प्रत्येकाने परमेश्वराचा परिचय तो एकच दिलेला आहे. जसं आपण हिंदू धर्मात पाहतो तर परमात्मा निराकार स्वरूप दाखवण्यात आलेला आहे. म्हणून देवांचा देव महादेवाची शिवलिंग किंवा शिवपिंड जी आहे ती निराकार स्वरूपाची दाखवतात. ख्रिश्चन धर्मात गॉड इज लाईट असं म्हणतात आणि म्हणून ते ज्यावेळेस चर्चमध्ये जातात तर हातात मेणबत्ती घेऊन जातात आणि हे सिद्ध करतात की ईश्वर हा प्रकाश स्वरूप आहे. आज हिंदू धर्मात पण संध्याकाळच्या वेळेस काय केलं जातं तर अवश्य आपण दिवाबत्ती करतो. म्हणजे हे सिद्ध होत आहे की इथेही मान्य आहे की परमात्मा प्रकाश स्वरूप आहे, तर या धर्मातही मान्य आहे की परमात्मा प्रकाश स्वरूप आहे. मुसलमान बांधव म्हणतात अल्लाह नूर है, म्हणजे ते पण हेच मान्य करतात की अल्लाह किंवा परमात्मा हा निराकार स्वरूपाचा आहे. आता या ठिकाणी हे स्पष्ट होत आहे की परमात्मा निराकार आहे हे सर्व धर्मातले लोक मान्य करतात. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की अनेक प्रकारचे जे 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे प्रत्येक ठिकाणी हेच दाखवण्यात आलेलं आहे की ईश्वर हा निराकार आहे. रामेश्वरममध्ये आपण पाहू शकतो की रामेश्वरममध्ये रामाची कुठलीही प्रतिमा नसून तिथे निराकार शिवपिंड आहे. म्हणतात की ज्यावेळेस रामाला लंकेत जायचं होतं तेव्हा त्यांनी निराकार शिव परमात्म्याची शिवलिंग स्थापन केली, पूजा करून नंतर ते पुढे निघाले. म्हणजेच की रामाचाही ईश्वर म्हणजे तो निराकार परमात्मा आहे. रामेश्वरम म्हणजे रामाचाही ईश्वर. या पद्धतीने आपण पाहतो की जितके काही भारतात शिवलिंगाची मंदिरं आहे प्रत्येक ठिकाणी नावं वेगळे वेगळे असले तरीही निराकाराचाच तो प्रतीक आहे किंवा निराकाराचंच आपल्याला त्या ठिकाणी चिन्ह दिसून येतं. म्हणजे परमात्मा निराकार आहे आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण प्रत्येकजण हेच दाखवतात की ते उंच ठिकाणी म्हणजे वरच्या दिशेने राहतात, म्हणजे ते वर राहतात. परमधाम हे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे. त्याचबरोबर कर्तव्यही आज आपण पाहिलेलं आहे की परमात्म्याचं कर्तव्य काय आहे. आणि आता आपण पाहणार आहोत की परमात्म्याचे गुण काय आहे. परमात्म्याचे गुण आहे ते ज्ञानाचे सागर, प्रेमाचे सागर, आनंदाचे सागर, सुखाचे सागर, शांतीचे सागर आहे. सागर म्हणजे अनंत. समुद्राच्या किनारी तुम्ही जा, जितकं पाहिजे तेवढं आपण पाणी घेऊ शकतो, समुद्र आपल्याला कधीही नाही म्हणणार नाही. आता समजा की आपल्याकडे एक टँकर आहे, तर टँकरमध्ये बसेल एवढंच पाणी आपण समुद्रातून घेणार आहोत, समुद्र आपल्याला नाही म्हणत नाहीये. पण करणार काय, आपल्याकडं एक बादली आहे तर बादलीत बसेल तेवढंच पाणी आपण घेऊ शकणार आहोत, आपल्याला समुद्र नाही म्हणत नाहीये. समुद्र असं म्हणत आहे की तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घ्या, परंतु काय करणार, आपल्या हातात एक छोटस फुलपात्र आहे तर घेणार किती आपण, फुलपात्रात बसेल तेवढंच पाणी आपण घेऊ शकणार आहोत. त्याच पद्धतीने ईश्वर ज्ञानाचा, प्रेमाचा, आनंदाचा, सुखाचा, शांतीचा सागर आहे. आपल्याला भरपूर देणारा आहे, फक्त आपल्याला बघायचं आहे की आपली कॅपॅसिटी किती आहे, आपण किती घेऊ शकतोय. देणारा तो दाता आहे, आपल्याला भरपूर काय देत आहे, परंतु घेणारे आपण जे आहोत आपण पाहायला पाहिजे की माझी झोळी कशी आहे. देणारा मोठ्या मनाने देत आहे, परंतु झोळी माझी फाटकी असेल तर ते सगळं वाहून जात आहे. त्याच पद्धतीने ईश्वर पण आपल्याला भरपूर सुख, शांती, प्रेम, आनंद, खुशी देणारा आहे, कारण की तो आपला पिता आहे आणि पिता नेहमीच मुलांना सुख देणारा असतो. परमात्मा कधीही आपल्या मुलांना दुःख देत नाही. थोडक्यात तुम्ही विचार करा की आजच्या संसारी जगातही ज्यावेळेस वडिलांना कळतं की मुलं दुःखी आहे तर ते मुलांच्या मदतीसाठी धावत सुटतात, पाहिजे ती मदत ते मुलांना देतात, स्वतः उपाशी राहणार परंतु आधी मुलांचं पोट भरणार. हे एक लौकिक सांसारिक वडिलांचं कर्तव्य किंवा एक प्रेम आपल्याला दिसून येतं. एक संसारी जगात राहणारे पिता पण आपल्या मुलांसाठी एवढं करतात, तर ईश्वर जे आत्म्यांचे पिता आहे ते मुलांना दुःख कसं देऊ शकणारे. कधी कधी सहजपणे आपण बोलून जातो, हे परमेश्वरा एवढं दुःख माझ्याच पदरी का, हे परमेश्वरा हे दुःख देणारा तूच आहे. किंवा घरात कुठली अशी घटना घडली तर आपण म्हणतो की मलाच एवढा मोठा दुःख का. परंतु परमात्मा कधीही आपल्या मुलांना दुःख देत नाही, त्यांची महिमाच आहे दुःख हरता सुख करता. म्हणजे तो दुःखातून आपल्याला सोडवणारा आहे आणि सुख देणारा आहे. विचार करा, परमात्मा दुःख देणारा असता तर मग आपण ज्यावेळेस दुःखी होतो त्यावेळेस मग आपण का ईश्वराची आठवण करतो. असं पण तुम्ही पहा की ज्या व्यक्तीकडून आपल्याला दुःख मिळालेलं आहे आपण त्यांचं नाव देखील घ्यायला तयार होत नाही. आपण सहज बोलून जातो, त्यांचं नाव माझ्या पुढं काढू नका, मला त्रास होतो कारण की त्यांच्याकडून मला खूप दुःख झालेलं आहे. ज्या व्यक्तीकडून दुःख आपल्याला मिळत असतं आपण त्यांचं नाव देखील काढत नाही. आणि त्याच ठिकाणी समजा आपण दुःखी झालो आणि आपण म्हणतोय की ईश्वरानेच मला दुःख दिलंय, तर दुःखाच्या वेळेस आपण कोणाची आठवण करतोय? त्या ईश्वराचीच करतोय ना. म्हणजे की परमात्मा आपल्याला दुःख देणारा नाहीये, तो दुःखातून सोडवणारा आहे आणि सुख देणारा आहे. म्हणून तर त्यांची महिमा आपण करतो, दुःख हरता सुख करता. ते आपले पिता आहे, ते मुलांचं दुःख पाहू शकत नाही, ते मुलांचं दुःख सहन करू शकत नाही, ते सतत मुलांच्या प्रत्येक कार्यात मदत करायला तत्पर असतात किंवा त्यांच्या सुख दुःखात त्यांना साथ देणारे असतात. एकदा झालं असं की एक व्यक्ती होता आणि जेव्हा कधी तो चालायचा तर त्याच्या शेजारी त्याला असं दिसायचं की दुसऱ्यांचे पाऊलही उमटत आहे. त्याला ते समजलं नाही की हे पाऊल कोणाचे आहे. त्याने सहजपणे प्रश्न केला की मी चालत असताना न दिसणारी ही कुठली व्यक्ती आहे ज्याचे पाऊल उमटत आहे? आणि मग प्रतिउत्तर त्याला मिळालं की हे जे पाऊल उमटताय हे माझे, म्हणजेच की मी ईश्वराचे आहे. त्याला काही फारसं समजलं नाही की ईश्वर कोण आहे, पण त्याला एक खात्री झाली की चला आपल्या बरोबर कोणीतरी आहे. तो कधीही चालत निघाला एकटा तर तो गप्पा मारत असायचा आणि तो बघायचा की माझ्या बरोबर ते शेजारी पाऊल उमटत आहे का. ज्यावेळेस त्याला खात्री व्हायची की हा पाऊल दिसत आहे म्हणजे ईश्वर नावाची एक सत्ता माझ्या बरोबर आहे. अनेक दिवस असे गेले आणि तो सतत बघायचा आहे ईश्वर पण आहे माझ्या बरोबर, पण ईश्वर कोण आहे, कसा आहे, काय आहे त्याला काहीच माहीत नव्हतं. एका दिवशी तो एका संकटात अडकतो आणि संकटात अडकल्यामुळे त्याला असं वाटतं की मला कोणीतरी मदत करावी. तो अनेकांकडे जातो, मित्र संबंधी परिवारजन सगळ्यांकडे जातो आणि सगळ्यांना म्हणतो की अशा मी संकटात अडकलोय, मला कोणीतरी मदत करा. परंतु आजच्या जगात आपण पाहतोय प्रत्येक जण हा स्वार्थी आहे. शेवटी त्यालाही हा अनुभव येतो की कोणीही मला मदत करत नाही, कोणीही मला साथ देत नाही. खूप नाराज मनाने तो चालायला लागतो. चालत असताना तो शेजारी बघतो की ते पाऊल उमटताय का. त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. शेजारी जे पाऊल उमटले पाहिजे, जे आजपर्यंत उमटत होते ते दिसत नाहीये. तो म्हणतो हे ईश्वरा परमेश्वरा, जी काय अदृश्य शक्ती तू आहेस, आजपर्यंत माझ्या बरोबर तू चालत होता पण आज माझ्यावर परिस्थिती निर्माण झाली. जगाचं तर तू सोडूनच दे, मित्र संबंधी परिवारजनांचं सोडूनच दे, हे लोक तर स्वार्थी आहेच आहे, परंतु आज तू देखील माझी साथ सोडतोय, आज तू देखील मला साथ देत नाहीये, आज तुझे पाऊल माझ्या बरोबर का उमटत नाहीये, आज तू कुठं निघून गेलास, काय तू पण शेवटी स्वार्थीच आहे का. ज्यावेळेस तो या पद्धतीने ईश्वराला बोलत असतो तेव्हा एकाएक त्याला आवाज येतो आणि त्याला ऐकायला येतं की हे बाळा, जे पाऊल तुला दिसत आहे हे पाऊल वास्तविक तुझे नाहीये. कारण की तो चालत होता तर त्याला वाटत होत की जे मी चालतोय फक्त माझ्याच पायाचे पाऊल उमटत आहे आणि शेजारी जे पाऊल असायचे ते दिसत नाहीये. आकाशवाणी होते आणि त्याला ऐकू येतं की जे पाऊल तुला दिसत आहे बाळा हे तुझे पाऊल नाहीये, हे माझे पाऊल आहे. मग तो प्रश्न करतो मग मी कुठं आहे? तेव्हा मग ईश्वर म्हणतात बाळा तू परिस्थितीत आहे, तू अनेक विघ्नात आहे, तुला मी माझ्या हातात उचलून घेतलेला आहे. म्हणजे विचार करा की ईश्वर आपल्याला किती मदत करतो. ज्यावेळेस आपण परिस्थितीत असतो, ज्यावेळेस आपण विघ्नात असतो किंवा एखाद्या संकटात अडकतो त्यावेळेस आपल्याला भले जगात कोणीही साथ देत नसले तरी ईश्वर आपल्याला साथ देणारा असतो. त्या ठिकाणी त्याचे पाऊलही दिसत नाही, ते आपले वास्तविक पाऊल नसून स्वयं ईश्वराचे असतात आणि ते आपल्याला सतमार्गाकडे नेत असतात. म्हणून त्याच्यावर श्रद्धा विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. ईश्वर हा खूप भोळा आहे, परमेश्वरासारखा भोळा आणि लगेच मान्य होणारा जगात कोणीही तुम्हाला दिसणार नाही. जसं आपण लौकिकमध्ये पण पाहतो वडील हे खूप भोळे असतात. वडिलांचा स्वभाव काय असतो? आज तुम्ही थोडासा विचार करा, आज तुमचे वडील आहे, तुमच्या वडिलांचा काय स्वभाव आहे? लहानाचं आपल्याला मोठं करतात, खूप मेहनत घेतात, खूप कष्ट करतात, स्वतःकडेही लक्ष देणार नाही, पण तेवढं सगळं सुख सोयी आपल्या मुलांसाठी ते देत असतात. आणि त्यानंतर जी काही त्यांनी कमाई आपल्या आयुष्यात केलेली आहे, जे काही त्यांनी कमवलंय, जे काही त्यांनी मेहनत घेतलेली आहे, रिटायरमेंट नंतर ते सगळं ते मुलांच्या नावावर करून स्वतः वानप्रस्थी होतात. किती ते भोळे, किती ते दयाळू, किती मायाळू असतात हे तर लौकिक वंदांची गोष्ट आहे. ईश्वर आत्म्यांचे पिता, ते तर किती दयाळू आहे, किती मायाळू आहे, किती ते मुलांवर प्रेम करणारे आहे.